युहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय एक मराठी युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय एक युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय एक प्रस्तावना व सलाम प्रस्तावना व सलाम येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याने आपला दूत पाठवून निजदास युहान ह्याला कळविले जे लवकर झाले पाहिजे ते निजदासांना दर्शविण्याकरता त्याला हे परमेश्वरापासून प्राप्त झाले त्याने परमेश्वराचे वचन व येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष म्हणजे जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य कारण समय जवळ आला आहे आसियातील सात मंडळ्यास योहानाकडून जो आहे होता व येणार त्याचपासून त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे त्याचपासून आणि विश्वासू साक्षी मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा शांती ही असोत जो आपल्यावर प्रीती करतो त्याने स्वरुधिराने तुम्हा आम्हाला आपल्या पातकापासून मुक्त केले आणि आपल्याला राज्य आपल्या परमेश्वर पित्यासाठी याजक असे केले त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत आमेन पहा तो मेघासहित येतो प्रत्येक डोळा त्याला पाहिल ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याचमुळे ऊर बळवून घेतील असे होणार आमेन प्रभू परमेश्वर जो आहे होता व येणार जो सर्व सत्ताधारी तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार मी योहान हा तुमचा बंधू आणि येशूमध्ये जे संकट राज्य व धीर त्यांचा भागीदार परमेश्वराचे वचन व येशू विषयीची साक्ष यामुळे पात्म नावाच्या बेटावर होतो प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली ती म्हणाली जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही आणि ते इफिस स्मरणा पारगम थुवतिरा सार्दिस फिलाडेल्फिया व लावदिकिया येथील सात मंडळांकडे पाठव मजबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची आहे हे पाहण्यास मी मागे वळलो मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कुणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी बर्फासारखी पांढरी होती त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती त्याच्या उजव्या हातात सात तारे होते त्याच्या मुखात पुढे असलेली तीक्ष्ण दुधारी तरवार होती आणि त्याचे स्वरूप परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले भिऊ नको जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे मी मेलो होतो तरी पहा युगानयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मज्जळ आहेत यास्तव जे तू पाहिले जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या त्या सात समया त्यांचे गुज लिहून ठेव ते सात तारे हे सात मंडळाचे परमेश्वर दूत आहेत आणि त्या सात समया या 7 मंडळे आहेत.